आकाशवाणी। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भाजपाला पुन्हा सत्ता मिळाली तर भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला गती दिली जाईल अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही। राज्यात दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग। कर्नाटक, ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरी या राज्यांच्या काही भागांमध्ये येत्या 6 तारखेपर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बंगळुरुमध्ये सुरू असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा निर्णय। लखनऊ सुपर जायंट्सची दमदार सुरुवात। भाजपाला पुन्हा सत्ता मिळाली तर भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला गती दिली जाईल अशी ग्वाही प्रधानमंत्री आणि भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। ते आज उत्तराखंडमध्ये नैनिताल उधमसिंग नगर लोकसभा मतदारसंघात रुद्रपूर इथं प्रचारसभेत बोलत होते। तिसऱ्यांदा सत्ता मिळाली तर भारताला जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। उत्तराखंडच्या विकासाकरता केंद्र सरकारनं उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी दिली। नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये भारताचं नागरिकत्व द्यायला विरोध करून काँग्रेस राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही मोदी यांनी यावेळी केली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात राज्यात भाजपाच्या प्रचार मोहिमेचं रणशिंग फुंकणार आहेत। येत्या 10 एप्रिलला रामटेक इथं त्यांची जाहीर सभा होणार आहे। त्यानंतर 14 एप्रिलला नागपूरमध्ये दीक्षाभूमी इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ते चंद्रपूरला सभा घेणार आहेत। त्याव्यतिरिक्त भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देखील सभा होणार आहेत। भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली। भाजपाचे महाराष्ट्राचे प्रभारी डॉ दिनेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र व्यवस्थापन समितीची आढावा बैठक आज झाली। निवडणूक प्रचाराची व्यूहरचना, प्रचार यंत्रणा, त्याची अंमलबजावणी याबद्दल या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचं दरेकर यांनी सांगितलं। भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोचावं आणि विकसित भारत कार्यक्रमाविषयी त्यांना समजावून सांगावं असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी केलं आहे। ते आज कर्नाटकात बंगळुरु इथं 5 लोकसभा मतदारसंघाच्या शक्तीप्रमुखांना संबोधित करत होते। कर्नाटकात 2014च्या निवडणुकीत भाजपाला 43% मतं आणि 17 जागा मिळाल्या होत्या तर 2019च्या निवडणुकीत 51% मतं आणि 25 जागा मिळाल्या होत्या। यावेळी भाजपा धर्मनिरपेक्ष जनता दल युतीनं सर्व 28 जागा जिंकाव्यात यादृष्टीनं काम करावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार अमर काळे यांनी आज अर्ज भरला। स्वाध्याय मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी रॅली काढली। पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या रॅलीपूर्वी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज भरला। विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते। शिवसेनेचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज भरला। यावेळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते। त्यांच्याशिवाय शेतकरी नेते रविकांत तुपकर, रेखा पोफळकर, प्रताप पाटील, अस्लम शाह, हसन शाह, मोहम्मद हसन इनामदार यांनीही बुलढाण्यातून उमेदवारी अर्ज दाखल केले। नांदेड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी 6 अर्ज दाखल झाले। त्यात भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह राष्ट्रीय किसान पार्टीचे विष्णू जाधव, जगदीश पोत्रे, सूरज कदम, नागोराव वाघमारे, नय्यर जहां, मोहम्मद फेरोज हुसेन या अपक्ष उमेदवारांनीही आज अर्ज भरले। नांदेड मतदारसंघात आतापर्यंत 11 अर्ज दाखल झाले आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज 4 उमेदवारांनी 7 अर्ज दाखल केले। त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजय देशमुख यांच्यासह अनिल राठोड, संदीप शिंदे, मनोज गेडाम यांनी अर्ज भरले। आतापर्यंत या मतदारसंघात 5 उमेदवारांनी अर्ज भरले असून 75 जणांनी 132 अर्ज घेतले आहेत। हिंगोलीतून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांनी अर्ज भरला। त्यांच्याशिवाय वसंत पाईकराव, नामदेव कल्याणकर, रवी शिंदे, देशा बंजारा यांनीही आज अर्ज भरले। यापूर्वी 2 उमेदवारांनी अर्ज भरल्यानं या मतदारसंघातल्या 1 अर्जांची संख्या 7 इतकी झाली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज 17 उमेदवारांचा समावेश असलेली आणखी एक यादी जाहीर केली. काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री एम एम पल्लम राजू यांना आंध्र प्रदेशातल्या काकीनाडा लोकसभा मतदारसंघाची, आंध्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष वाय एस शर्मिला रेड्डी यांना कडप्पा लोकसभा मतदारसंघाची, तर काँग्रेसचे नेते जे डी सिलम यांना बापटला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्याव्यतिरिक्त काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांना बिहारमधल्या कटिहार लोकसभा मतदारसंघाची, तर अमीर चंद नायक यांना ओडिशातल्या कंधमाळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कर्नाटक, ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्र प्रदेश आणि पुदुचेरी या राज्यांच्या काही भागांमध्ये येत्या 6 तारखेपर्यंत उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये पुढचे 3 दिवस तर कर्नाटकची सागर किनारपट्टी, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर पुढचे 5 दिवस उष्ण आणि दमट हवामान कायम राहील असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. येत्या 6 तारखेपर्यंत ईशान्य भारतात पाऊस आणि वादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालय क्षेत्रात पुढचे 5 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे, तर जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये येत्या 5 तारखेपर्यंत वादळी वारे, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट कायम राहील. वायव्य मध्य आणि पश्चिम भारतात पुढच्या 3 दिवसात तर तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या काही भागामध्ये पुढच्या 5 दिवसात तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनऊ सुपर जायंट्सच्या 8 षटकात 1 बाद 62 धावा झाल्या होत्या. श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं आपल्यासाठी सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. FSSAI अर्थात अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं ई कॉमर्सच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना त्यांच्या उत्पादनांची योग्य ती वर्गवारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दूध, तृणधान्य तसंच माल्टचा वापर करून बनवण्यात आलेली काही उत्पादनं आरोग्य आणि शक्तीवर्धक पेय म्हणून विकली जात असल्याचं या प्राधिकरणानं म्हटलं आहे. या पेयांच्या दिशाभूल करणाऱ्या वर्गवारीत तातडीनं सुधारणा करावी अशी सूचनाही प्राधिकरणानं केली आहे. ईशान्य सीमेवरच्या सध्याच्या परिस्थितीवर संघर्ष टाळूनच मार्ग काढता येईल असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते. सैन्य भक्कमपणे उभं असताना शांतीपूर्ण तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरूच राहील असं ते म्हणाले. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी ठार झाले आहेत. केंद्रीय राखीव दल, कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. बिजापूर जिल्ह्याच्या बस्तर विभागातील गंगापूर भागात ही कारवाई करण्यात आली. चकमकीनंतर पोलिसांना 9 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून एक हल्की मशीन गन, ग्रेनेड लॉन्चर आणि इतर शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी अद्याप शोधमोहीम सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भाजपाला पुन्हा सत्ता मिळाली तर भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला गती दिली जाईल अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ग्वाही. राज्यात दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग. कर्नाटक, ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्र प्रदेश आणि पुदुचेरी या राज्यांच्या काही भागामध्ये येत्या 6 तारखेपर्यंत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा निर्णय, लखनऊ सुपर जायंट्सची दमदार सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.